अध्याय 8 श्लोक क्रमांक 9 आणि 10 कविं पुराणं अनुशासितारं अनोरणीयां सम अनुस्मरेद्या सर्वस्य धातारमचिंत्य रूपं आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्यायुक्तो योगबलेन चैव भ्रुवोः मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्। जयाचे आकाराविण असणे, जया जन्म ना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे, जे गगनाहून जुने, जे परमाणुहून साने, जयाचे नि सन्निधाने विश्व चळे, जे सर्वाते ययाविये विश्व सर्व जेणे जिये, हेतु जया बिहे अचिंत्य जे, देखे वळंबा इंगळू न चिरे, तेजी तिमिर न शिरे, जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुंसी, सुसडा सूर्य किरणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी आंसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही, तया अव्यंगवाने या ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते, जो स्थिरावलेनी चित्ते जाणो निस्मरे, बाहेरी पद्मासन रथनी उत्तराभिमुख बैसुनी जीवी सुखसुनी क्रमयोगाचे, आतु मीनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्ती चैनी प्रेमे, आपे आप संभ्रमे मिळावया, आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे, अग्निस्थानवनी निगे ब्रह्मरंध्रा, तेथ अचेत चित्ताचा सांगातू, आहाच वाणा दिसे मांडतू, जेथ प्राणू गगना आतू संचरेका, परिमनाचैनी स्थैर्ये धरिला, भक्तीची या भावना भरला, योगबळे आवरला सज्ज होऊनी, तो जडा जडाते विरवितू, भ्रूलता माझी संचरतू, जैसा घंटानाद लयस्तू घंटेसीच होय, का झाकलिया घटींचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष हैसे नाम, ते माझे निजदाम होऊन ठाके।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हालाहल मोह शांतये, पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। आज अपन जे स्वरूप पत्र मंजुषेमधल साधना दिग्दर्शित करणार पत्र घेणार आहोत, ते आहे 55 क्रमांकाचं पत्र। ते पत्र असं आहे, असो स्वस्ती क्षेम तुम्हाला गी आता, न करावी चिंता प्रयाणींची, गुरुपुत्रा लागी देहांतीची व्यथा, न बाधे सर्वथा ऐसे जाण, देह पराधीन असो वा स्वाधीन, मी तो देहाहून वेगळाची, ऐसे सर्व काळ घडावे चिंतन मन भावे लीन आत्मरूपी सोहम भजनाचा घेई एक छंद जेणे भवबंध दूर होय आला तरी येवो सुखे अंतकाळ प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला ऐसी सर्व काळ असावी धारणा गुंतवावे मना सोहम ध्यानी देह पडो राहो आता पुसे कोण मी तो ज्ञान घन आत्मरूप आत्मरूप हेची माझे मूळ रूप स्वभावे अरूप असे जे का मन पवनाचे घेवोनी सहाय्य अभ्यासे तन्मय होऊ तेथे येथे सर्व कर्मी राहू अनासक्त ठेवू वृत्ती शांत सुख दुःखी सगुण निर्गुण एक आत्माराम भक्तिभावे नाम घेऊ त्याचे प्रपंच उपाधी ठाईंच्या ठाईच ठेवो निया साच जैसी तैसी मग आनंदाने पुन्हा घेऊ जन्म जेथे समागम सज्जनांचा करू वेदाभ्यास लेवू ज्ञान लेणे जेणे योगे जिणे धन्य होय स्वामी म्हणे सुखे जोडू परमार्थ सद्गुरु समर्थ पाठी राखा असं हे पत्र आहे. या पत्राचे दोन भाग आहेत. एक म्हणजे साधनेशी संबंधित थेट साधनेशी संबंधित चिंतन सोहम स्मरण भजन ध्यान आणि दुसरं म्हणजे या साधनेने तयार झालेल्या देह मन बुद्धीनी नंतर वर्तन कसं करायचं याच्या संबंधी दुसरा भाग आहे. साधनेनी एकदा बोध झाला की त्या बोधासहित आपण कसं वर्तन करणार कसं वर्तन करणं अपेक्षित आहे ते पुढे लिहिलेलं आहे. त्या उभे आशा आहेत की येथे सर्व कर्मी राहू अनासक्त पण या ध्यानाकरता उपकारकच आहेत. म्हणजे ध्यान सिद्ध होऊन ज्ञान झाल्यानंतर मग कर्मामध्ये अलिप्त होऊन राहू असं त्यांना खास म्हणायचं नाहीये. तर व्यवहाराचाही काही भाग ध्यान साधकांनी सांभाळणं गरजेचं आहे असं ते सांगतात की सर्व कर्मांमध्ये अनासक्त राहू वृत्ती शांत ठेवू सुख दुःख हे सम मानू. ध्यान करणाऱ्या साधकांनी एरवी या गोष्टी लक्षात ठेवून सतत वर्तन करणं गरजेचं आहे. प्रत्येक कर्म करत असताना अनासक्त आहोत ना आपल्या वृत्ती कशा ठेवलेल्या आहेत रजोगुणी तमोगुणी अथवा शांत सुख दुःखाच्या वेळेला आपली वृत्ती कशी असते त्याच्यापेक्षा वेगळी सम अशी आपण ठेवतो आहोत ना सगुण निर्गुण एक आत्मा राम भक्तिभावे नाम घेऊ त्याचे प्रपंच उपाधी ठाईंच्या ठाईच ठेवोनी या साच जैसी तैसी जी काही प्रपंच उपाधी प्रत्येकाला लाभलेली आहे प्रत्येकाला घर आहे पती पत्नी मुलं प्रत्येकाला काही धन मान प्रत्येकाला आहे आपल्या आपल्या तऱ्हेनी आहे. ते असं म्हणतात की ही उपाधी आहे आणि ही जशी असेल तशी असो आपण सर्व कर्मांमध्ये अनासक्त राहू आपण आपली वृत्ती शांत ठेवण्याचा अभ्यास करू आपण सुख दुःखाच्या वेळेला शांत राहू सम राहू आपण सगुण आणि निर्गुण मिळून एक परमात्मा आत्माराम आहे असं लक्षात घेऊ. जो सगुण आहे विटेवर उभा तोच निर्गुण आहे आणि तोच माझ्या अंतर्यामी आत्माराम स्वरूप आहे असं भक्तीनी भक्तिभावानी लक्षात घेऊन त्याचं नामस्मरण करू. बाकी प्रपंच उपाधी बद्दल काही नाही ती जशी असायची तशी असो असा हा एक ध्यानाच्या व्यतिरिक्त आपण जे जीवन जगायला हवं त्याचा विभाग त्यांनी सांगितलेला आहे. तो ध्यानाच्या जीवनापासून वेगळा नाही, पण ती थेट साधना नाही. बाकीचं जीवन हे साधनेसारखं व्यतीत करू आणि जेव्हा मृत्यू वगैरे होईल तेव्हा जन्माला येण्याची देखील भीती न बाळगता परत आनंदाने जन्म घेऊ. तेव्हा सज्जनांचा समागम करू, वेदाभ्यास करू, ज्ञान लेणं मिरवू. जीवन वाईट नाहीये. जन्म झाला म्हणून फार मोठा दोष झाला असं नाही. या जन्मामध्ये तसं पुढच्या जन्मामध्ये देखील हेच करू आणि आपलं जीर्ण धन्य होईल असं करू. सुखानी परमार्थ जोडू. सद्गुरु समर्थ पाठीराखा आहेत. अशा प्रकारचा एक उपदेश त्यांनी केला आणि सुरुवातीचा जो भाग आहे, कदाचित त्यांनी हे पत्र ज्यांना कोणाला पाठवलं असेल ते अति वयस्कर असतील, वय बरंच झालं असेल, प्रयाण काळाची चिंता त्यांना भेडसावत असेल. म्हणून सुरुवात त्यांनी तुमचं कल्याण असो, तुम्ही खुशाल असोत, असं स्वस्ती क्षेम असो, स्वस्ती क्षेम तुम्हाला गी आता असं म्हणून या पत्राची सुरुवात केली आहे. आणि प्रयाणकालीची चिंता करू नका असं त्यांना सांगितलेलं आहे. याचं कारण तुम्ही गुरुपुत्र आहात, अनुग्रह झाल्यानंतर खरंच आपण अनुग्रहित आहोत, आपण गुरुपुत्र आहोत याचं सतत स्मरण ठेवावं. कोणताही व्यवहार करत असताना, कुठेही आणि कसंही असताना आपण सद्गुरूंचे आहोत असं स्मरण ठेवावं. तुम्ही गुरुपुत्र आहात आणि गुरुपुत्राला देहांतीची व्यथा बाधत नाही, पण गुरुपुत्र असायला पाहिजे. गुरुपुत्र म्हणजे आपण गुरूंचे आहोत असं सतत लक्षात राहणं, सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण असणं, तर गुरुपुत्र. सद्गुरु म्हणतात तू परमात्म स्वरूप आहेस आणि हा देह मी असं मानून भोगामध्ये लिप्त आहे, कसा गुरुपुत्र असणार? म्हणून गुरु उपदेशाचं स्मरण असणं आणि गुरु उपदेशाच्या पालनामुळं गुरुपुत्र ही पदवी मोठ्या आनंदाने मिरवणं असं जीवन पाहिजे. तुम्ही गुरुपुत्र आहात, तुम्ही देहापासून वेगळे आहात असं स्वरूपानंद त्यांना सांगतात. देह पराधीन असो वा स्वाधीन, काय आता तुमच्या देहाची जशी स्थिती असेल तशी तो एखाद्याला पराधीन असू शकतो. शेवटी एखाद्याचा स्वाधीनही असू शकतो. मी तो देहाहून वेगळाची, पण मी देहापेक्षा वेगळा आहे, मी देह नाही. अशा प्रकारच्या सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण असावं. ते परमात्म स्वरूपच तू आहेस अशा उपदेशाचं स्मरण असावं. त्यामुळं काय होईल? त्यामुळं मग प्रयाणीची चिंता राहणार नाही, देहांतीची व्यथा गुरुपुत्राला तेव्हा बांधणार नाही. अंतकाळ येणारच आहे, प्रत्येकाला येणार आहे. आला तरी देखील सुखे नैव अंतकाळ येव. मी अंतकाळ येतो आहे म्हणून गडबडून जाणार नाही आणि असं समजेन की अंतकाळ आला, आता प्रपंचाचा खेळ संपला. प्रपंच हा खेळासारखा मी तेव्हा मानेन, आधीही मानेन. जसं खेळ संपला की अगदी रमून गेलेली मुलं घरी येतात, वाळवंटामध्ये अगदी राजवाडे बांधलेले असतात वाळू खोदून, पण खेळ संपला की ते तसेच तिथं बाजूला टाकून आपल्या घरी परत येतात. तसाच आपलाही प्रपंचाचा एक खेळ आहे, आपण काय जे केलं ते भातुकली, आता तो पूर्ण झाला, आता खेळ आपला संपला, आता आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जाण्याची वेळ आली असं समजावं, प्रपंचाचा एकूण खेळ आता संपला असं धरावं असं स्वामीजी म्हणतात. आणि मग ते असं म्हणतात की असं चिंतन सर्व काळ घडत राहावं, म्हणजे अंतकाळी देखील आठवतं, मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होण्याची इच्छा धरावी आणि सोहम भजनाचा छंद घ्यावा. तो परमात्माच मी आहे, सच्चिदानंदच मी आहे, अशा प्रकारचा भाव आपण अंतर्यामी धरावा. सोहम विचाराचा आठव करावा, मग भाव निर्माण व्हावा आणि सोहम भजन करावं. भजन म्हणजे एकरूपता, भजन म्हणजे श्वासावरची कवायत नाहीये सोहम ही. कधी कधी विचार आणि विचारांनी एकरूपता असेल तरी ते भजनच असेल, चिंतनानी एकरूपता असेल तरी भजनच असेल. मुळात भज हा धातू एकरूपताच सांगतो. म्हणून सोहमचा आठव करावा, सोहमचं चिंतन करावं. आपण तसा दृढ भाव धरला, श्वासावर देखील सोहम भजावं आणि अशा प्रकारे भजन करत असताना मन आणि पवन याचं सहाय्य घ्यावं. सोहम स्मरण करत असणार मन हे श्वासावर एकत्र करावं, ते चिदाकाशात घ्यावं. चिदाकाशामध्ये आपण परमात्मा अशी धारणा करावी आणि अशी धारणा करून मन सोहम ध्यानामध्ये गुंतवून टाकावं. त्यांनी काय होईल ते असं म्हणतात की सोहम ध्यानाच्या ठिकाणी मन गुंतून राहिलं, मनच नाहीस झालं, तो परमात्माच एक असा भाव शिल्लक राहिला, कि मग देह राहतो की जातो अशी जी एक रुखरुख लागून राहिलेली असते ती त्या क्षणाला संपूर्णपणाने नाहीशी होते. देह पडो राहो आता पुसे कोण, त्याची तर आठवणच राहत नाही. मी तो ज्ञान घन आत्मरूप, मी ज्ञान घन आहे. ज्ञान ज्ञान वर्ग आणि ज्ञान घन, मी आत्मस्वरूप आहे असा पक्का भाव ध्यानामध्ये निर्माण होईल. आत्मरूप हेच माझं मूळ रूप आहे. मी देह मन बुद्धी कधीच नव्हतो, त्याची आठवणच नाहीशी होऊन जाईल. मी स्वभावाने अरूप आहे. अशा प्रकारचं ध्यान निर्माण होईल, हे ध्यान बोध देऊन जाईल. मग देह असला काय आणि नसला काय, मागच्या वेळेला आपण जी साधना केली तेव्हा याच अर्थाचे शब्द त्यांनी दासबोधातून घेतलेले होते. आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. या ठिकाणी हे तसंच म्हणतात, देह पडो राहो अशा प्रकारच्या भावामध्ये मी दृढ होईल, अशा प्रकारची साधना इथं सांगितलेली आहे. आणि त्याचा दुसरा भाग जो आहे, अशी साधना करत करत जीवन व्यतीत करत असताना सर्व कर्मांमध्ये इथं अनासक्त राहू, वृत्ती शांत ठेवू, सुख दुःखाच्या वेळेलाही शांत सम राहू, आपला आत्मारामच ध्यानाच्या वेळेला जो प्रचितला येतो तोच बाहेर मूर्तीमध्ये सगुण रूपाने आहे आणि निर्गुण व्यापक परमात्मा तोच आहे असा भाव ठेवू आणि नाम घेऊ. प्रपंच उपाधी जशी असेल तशी ही असो ती उपाधी वागवत असतानाच अनासक्त भावाने वर्तन करू. अशा प्रकारचा हा या ध्यानाच्या नंतर सांगणारा दुसरा भाग येणारा तो आपण प्रथमच पाहिला आणि मग या आपल्याला जे ध्यान किंवा साधना करायची आहे या पत्राच्या अनुषंगाने तर ती आपण पाहिली. ही साधना सोपी आहे. एक प्रकारे युक्तीच ते सांगतायत आणि अशा व्यक्तीला सांगतायत की ज्याला देहांतीची व्यथा भेडसावते आहे ज्याचा प्रयाण समय जवळ आलाय अशा व्यक्तीला ते सांगतायत. त्यामुळे जर अशा व्यक्तीला ही साधना जमेल अशा भरवशाने स्वामीजींनी सांगितली असेल तर आपल्याला न जमायला काय झालं. आपल्याला ही साधना सहज जमेल. आपण शांत आपण काय करणार आहोत. आपण थोड्या वेळ आपल्याला सद्गुरु स्वरूप आनंद देखील आशीर्वाद देत आहेत. तुमचं कल्याण असो, स्वस्ती कल्याण असो, तुम्ही खुशाल असोत असा आशीर्वाद देत आहेत. असो स्वस्ती क्षेम तुम्हाला गी आता अशा प्रकारे त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत अशी भावना करू. त्यानंतर आपण गुरुपुत्र आहोत. सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण सद्गुरु उपदेशाप्रमाणे आपण आहोत सद्गुरूंचे असा भाव असल्यामुळे आपण गुरुपुत्र आहोत असं चिंतन करणार आहोत. त्यानंतर मी देहापासून वेगळाच आहे. मी तत्वतः निर्गुण निराकार अव्यक्त सच्चिदानंद परमात्माच आहे असं आपल्या स्वरूपाचं चिंतन करणार आहोत. या चिंतनामुळे प्रयाणींची चिंता, देहांतीची व्यथा ही आपल्याला बाधणारच नाही. याचं कारण आपण देहच नाही. अंतकाळ आला तरी सुखे नैव येवो या बैठकीतच आपण अंतकाळापर्यंत पोचलो तरी देखील हरकत नाही. या क्षणाला जरी प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला तरी देखील खेळच पूर्ण झाला. मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जाईन. बिघडणार काहीच नाही असा भाव धरीन आणि मग या भावामुळे आपण संसारापासून अर्थात देहापासून अलिप्त त्यामुळं तो परमात्माच मी आहे याचा आठव भजन मग सोहमचे श्वास घेऊन आपण ध्यानाला बसू. ध्यानामध्ये ज्ञान घन आत्मस्वरूपाशी आपण तन्मय होऊन जाऊ. देहातीत असं आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला प्राप्त होऊ. त्या स्थितीत देह पडो राहो आपल्याला काही चिंता नाही. आपण आत्मरूप आनंदरूप आहोत अशा ध्यानाचा आपण अनुभव घेऊ. हे सगळं आपण यथाशक्य करायचं आहे पण जमतं अशी मला खात्री आहे. आपण सर्वजण डोळे मिटून बसलेले आहोत. शांत हो, सगळे विचार घालून देऊ, एकही विचार नको, तर शांत होता येतो। देह शांतपणे बसलेला आहे आणि देहाच्या आत अंतर्गत देखील शांत, विकार नाहीत, भावना नाही, कल्पना नाहीत, श्वास देखील शांत। नाडीचे ठोके देखील शांत पडत आहेत असं पहा, ते पडू लागतात। अशा शांत देह मन बुद्धीच्या स्थितीमध्ये खऱ्या अर्थाने ध्यान करावं। सद्गुरूंचे शब्द देखील या स्थितीमध्येच ठसतात। शांत अंतर्बाह्य झालेल्या आपल्याला स्वामीजी सांगत आहेत, असो स्वस्ती क्षेम तुम्हाला की आता। तुम्हाला की स्वस्ती असो म्हणजे कल्याण असो। तुम्हाला की क्षेम असो म्हणजे तुम्ही खुशाल, कष्टाशिवाय असा। का स्वरूपानंद असं म्हणाले? कारण गुरुपुत्र आहात, त्यांनी तुम्हाला अनुग्रह दिलेला आहे, अथवा तुम्हाला तुमच्या सद्गुरूंचा अनुग्रह झालेला आहे। तुमचं कल्याण असो, तुम्ही खुशाल असो। आपल्या सद्गुरूंना आठवू, सद्गुरूंनी आपला अंगीकार केला, आपण सद्गुरूंशी जोडले गेलो, आपण गुरुपुत्र आहोत। पिता जशी पुत्राची काळजी घेतो सर्व काळ, तसे गुरु आपली काळजी सर्व काळ घेत आहेत। पुत्र जसा निश्चिंत असतो पित्याच्या छत्राखाली, आपण निश्चिंत आहोत गुरूंच्या छत्राखाली म्हणून गुरुपुत्र। आपण गुरुपुत्र आहोत या करता की सद्गुरूंनी अंगीकार केला आणि सद्गुरू सांगताहेत त्याप्रमाणे चालतो आहोत म्हणून गुरुपुत्र आहोत। सद्गुरूंचा उपदेश अंतरी धरलेला आहे म्हणून गुरुपुत्र आहोत। तत्वम सोहम सहा हा सद्गुरूंचा उपदेश। थोड्या वेळ चिंतन करा, 2 मिनिटं देतो। या चिंतना अंती आपण आपलं स्वरूप निर्गुण म्हणजे देहरहित सगुण नसलेलं तसंच तिन्ही गुणांच्या पलीकडचं निराकार अव्यक्त इंद्रियांना व्यक्त नसणार अचिंत्य चित्त जड असल्यामुळे चिंतन ज्याचं करू शकत नाही असं अविनाशी जे स्वरूप अव्यक्त निर्गुण अचिंत्य अविनाशी तेच चैतन्यमय देखील आहे। आपण अविनाशी आहोत हे ते आपलं आपण जाणतं, ते जाणीव रूप आहे। ते आनंद प्रेम शांत स्वरूप आहे। हे आपलं खरं स्वरूप असल्यामुळं आपण देहापासून वेगळे आहोत। आपण देह नाही, मी तो देहाहून वेगळाची, असं स्वामीजी म्हणतात। याच कारण मी सच्चिदानंद स्वरूप आहे। मृत्यू येईल देहाला, मी त्याच्यापेक्षा वेगळा। व्याधी देहाला, मी त्यापेक्षा वेगळा। मला देहांतीची व्यथा बाधत नाही, बाधणार नाही। मी गुरुपुत्र आहे। या क्षणाला अंतकाळ आला तरी चालेल। मी समजेन या देहातला प्रपंचाचा खेळ संपला। माझं स्वरूप अव्यक्त अविनाशी जाणीव रूप सत चित आनंद प्रेम शांत स्वरूप असंच राहील। या स्वरूपाचं चिंतन 2-3 मिनिटं करायचं आहे। आता मी जे शब्द सांगितले अथवा तुम्हाला जे माहीत आहे त्या आधाराने निष्कर्ष असा की आपण देहापासून वेगळे सच्चिदानंद आहोत, प्रेमरूप शांत स्वरूप आहोत, असा 2-3 मिनिटं तीव्र उत्कट चिंतन करू। निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सत चित जाणीव स्वरूप ज्ञान स्वरूप चैतन्य मात्र आनंद प्रेम शांति स्वरूप परमात्माच मी आहे सोहम हंसः या भावामध्ये रमून राहणं म्हणजे सोहम भजन. एकरूपतेच्या वारंवार केलेल्या विचारांनी एकरूपता साधणं म्हणजे सोहम भजन. तुमचे श्वास तुम्हाला आपोआप सहाय्यभूत होतील. अंतर पवन जागा होईल, तो चिदाकाशाच्या दिशेने सरसावू लागेल. जात असताना त्याचा सो असा ध्वनी तुम्हाला ऐकू येईल. हे सगळं सहज आहे, त्याचं सहाय्य घ्यायचं आहे. मन पवनाचे घेवोनी सहाय्य अभ्यासे तन्मय होऊ तेथे. पवनाच्या अंतर श्वासाच्या योगाने ऊर्ध्वगामी होणार मन चिदाकाशामध्ये जाऊन थांबत, ते खाली उतरायला तयार नसत म्हणून श्वास ही थांबतात. सोहम भावनेशी तिथे एकरूपता साधते. एकरूपता कायम टिकून राहते. परत परत अंतरश्वास सो असं म्हणत चिदाकाशात लीन होऊन जातो, मन लीन होऊन जात. मन आणि पवन चिदाकाशात लीन होऊन जातात, तुम्ही सोहम ध्यानामध्ये तन्मय होता. ज्ञान धन अविनाशी भावनेची पराकाष्ठा अविनाशी चैतन्याची आनंद प्रेम शांती अशी प्रचिती येणं चिदाकाशात त्याच्याशी एकरूपता साधणं मनाचं लय घडून परमात्माच अवस्थित होण हे आत्मरूप हेच माझं मूळ रूप आहे. स्वभावाने मी अरूप आहे. देह पडो राहो आता पुसे कोण. आता देहाशी संबंध संपला. आला तरी ये वो सुखे अंतकाळ प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला. आपण ज्ञान घन आत्मरूप तेच आपलं मूळ रूप स्वभावे अरूप असे जे का स्वामीजी म्हणतात की अशी परमात्मा मी अशी धारणा करावी, स्वरूपाशी एक रूपता साधावी आणि मृत्यू उपरांत आपण आहोत असा अनुभव घेतल्यामुळं पुढं ते म्हणतात येथे सर्व कर्मी राहू अनासक्त. आता पटलं पाहिजे की आसक्तीचा कर्माच्या ठिकाणी संबंध खरंच नसावा. आता सर्व कर्मांमध्ये या अनुभवानंतर आपण अनासक्त राहून कर्म करू, वृत्ती शांत ठेवू, आता जशी होती तशी शांत वृत्ती ठेवून सर्व व्यवहार करू, सुख दुःखाच्या वेळेला देखील शांत राहू, सगुण निर्गुण हे दोन्हीही आपणच आत्माराम आहोत असं लक्षात घेऊन भक्तिभावाने नाम घेऊ. प्रपंच उपाधी जशी आहे तशी, त्याच्यामध्ये आपण जसं पत्त्याचा खेळ जसा जसे पत्ते आलेले असतील तसे घेऊन आनंदाकरता खेळतो, तसं प्रपंच उपाधी देखील जशी असेल तशी असो या भावामध्ये आपण निमग्न होऊन राहू. पुन्हा जन्म घ्यायची वेळ आली, जसं आता आपण देह टाकला आणि परत जागे झालो, जणू जन्मच झाला आपला परत, तसं मृत्यूनंतर पुन्हा आनंदाने जन्माला येऊ, संतांचा समागम करू, सज्जनांचा समागम करू, वेदाभ्यास करू, ज्ञान लेणं निर्वू, ज्याच्या योगाने आपलं जीणं धन्य होऊन जाईल असं या ध्यानानंतरचं जीणं जीवन आपल्याला जगायचं आहे, आपण ते जगू. हरिओम तत्सत. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर.